श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 36वी ओवी सुरू आहे। 36वी ओवी ज्याच्यामध्ये आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचा प्रकाश आणि आत्म्याचा आनंद या तीन गोष्टीची चर्चा सुरू आहे। चर्चा काय, या तीन गोष्टींवरचं विश्लेषण सुरू आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेवांना अत्यंत उच्च स्थितीचं वर्णन करून या ओवीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता चांगदेव पासष्टीला आता ही चढती कला आहे, म्हणजे आणखीन हा बोध क्लिष्ट होत जातो आहे आणि म्हणून याला समजून घेण्यासाठी, याला आत्मसात करण्यासाठी शांत होऊन एक एक शब्द याचा समजणे अत्यंत आवश्यक आहे। जितका शांत मनाने, शांत अंतकरणाने, निर्विचार बुद्धीने आपण हे ऐकू, याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करू, तितकं या एका एका शब्दामधलं चैतन्य उकलत जाईल आणि त्यात त्या आतमध्ये लपलेला जो भाव आहे तो स्पष्ट होत जाईल। हे एका क्षणी एका दमाने समजण्यासारखं नाही आहे। परत अनुभव घेऊन जर प्रयत्न केला तर नक्कीच हे समजण्यात आपल्याला माऊली ज्ञानेश्वर महाराज मदत करतील। आज या ओवीला पुढे घेऊन जाऊया। ओवी आहे जे कोणाचे नवतेनी असणे, जे कोणाचे नवता दिसणे, कोणाचे नवता भोगणे केवळ जो। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आत्म्याचे अस्तित्व हे कोणा दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे, कारण प्रत्येकातला आत्मा निरनिराळा नाही आहे, आत्मा हा एकच आहे। माझा आत्मा तुझ्या आत्म्यापेक्षा वेगळा आहे असं नाही, माझा आणि तुझा आत्मा एकच आहे, तो परमात्माच आहे आणि म्हणून त्याचे असणे, त्याचं अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे। मायबापांनी म्हणावं की मुलाला मी जन्म दिला, आम्ही जन्म दिला, म्हणजे मुलाचं अस्तित्व आमच्यावर अवलंबून आहे। पण विद्वत जन हो असं नाही, मायबापांचं अस्तित्व किंवा त्यांचा संयोग मुलाचं शरीर निर्माण करू शकतं, पण मुलाच्या मध्ये असलेला आत्मा तोच आहे। मायेचा आत्मा, बापाचा आत्मा आणि मुलाचा आत्मा यात काही फरकच नाही आहे आणि म्हणून त्याचं अस्तित्व कोणा दुसऱ्यांवर अवलंबून नाही आहे। त्याचप्रमाणे त्याचे दिसणे, एखाद्याला सद्गुरु कृपेने आत्मानुभव प्राप्त झाला आणि त्याला आत्म्याला अनुभवता आलं तर आत्म्याचे दिसणे, कारण दिसण्याची वस्तू नाही आहे ती, जसं आपण पाहतो तसं दिसणे नाही आहे, ते प्रकाशित होणे, आत्मा जो प्रकाशित होतो तो स्वयंप्रकाशामुळे, त्याला इतर दुसरा प्रकाश प्रकाशित करू शकत नाही। जे कोणाचे नवता दिसणे, त्याचप्रमाणे जो आत्मानंद असतो तो दुसऱ्या कोणावर अवलंबून नसतो। याला आणखीन चांगलं आपण समजू शकतो की एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला अनायास आनंद होतो, त्यासाठी काही वेगळा प्रयास करावा लागत नाही, तर विना प्रयासाने आपल्याला आनंद होतो। हा दुःखाच्या विरुद्ध आनंद असं नाही, दुःखाच्या विरुद्ध सुख होईल, पण हा एक वेगळाच भाव आहे आनंद। तुम्ही कधी अनुभवला किंवा नाही माहीत नाही, पण याला अनुभवता येतं. ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही, ज्याच्याशी आपलं काही घेणंदेणं नाही, असंही कधी आपल्या हातून घडते. छोटंसं एक उदाहरण समजा, तुम्ही कुठे जात आहात, एक रस्त्यात तळं लागतं आणि तळ्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की तळ्यामध्ये कुत्र्याचं पिल्लू पडलेलं आहे आणि ते पिल्लू तळ्यामधल्या गाळात अडकलेलं आहे, त्याला बाहेर येता येत नाही. तुम्हाला सहज असं वाटलं ते कुत्रं तुमचं नाही, त्या कुत्र्याचं पिल्लू तुमचं नाही, तुमचा काही संबंधच नाही, तरी तुम्ही तळ्यात उतरता, हळुवारपणे त्या पिल्ल्याला काढता आणि बाहेर काढून त्याच्या आईजवळ पोचवता. आता यात तुम्हाला काही लाभलं का? काही धन मिळालं? दोन पैसे मिळाले? काहीच मिळालं नाही. पण असं करताना तुम्हाला आतून जी फिलिंग झाली ते सुख नव्हतं, ती फिलिंग आनंद होती. आणि म्हणून या ओवीचं जे तिसरं चरण आहे, कोणाचे नवता भोगणे, तो आनंद तुमचा तुम्हीच भोगला ना, तुम्हीच तळ्यात उतरलात, तुम्हीच त्या कुत्र्याच्या पिलाला हळुवारपणे काढलं आणि त्याच्या आईजवळ सोडलं. या सर्व करण्यामध्ये तुमचा काही हेतू होता? तुमचा काही स्वार्थ होता? किंवा तुम्हाला कुठला काही उपभोग मिळणार होता? नाही. आता तुम्ही ही जर घटना तुम्ही तुमच्या सोबतच्या कोणाला दुसऱ्यांना सांगितली, घरी जाऊन आईला सांगितली किंवा बायकोला सांगितली, तर त्यांनी ते निमूटपणे ऐकून घेतली. ऐकून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं, तोसुद्धा आनंदच आहे. यात कोणालाच कोणाशी काही घेणं देणं नाही आहे. पण जो भोग प्राप्त झाला, तर ज्यांनी तळ्यातून काढून आणलं, त्याला जी फिलिंग झाली ते सुख नव्हतं, तो आनंद होता. आणि तो आनंद आत्म्याला झाला, कारण तो आनंद तोच भोगू शकतो, दुसरा कोणी भोगू शकत नाही. हेच या ओवीमध्ये सांगितलं आहे, कोणाचे नवता भोगणे, केवळ जो तो आत्मा, केवळ तोच तो आनंद भोगू शकतो. सदा सर्वदा तो आत्मा सर्वत्र भरलेला असतो, हे मागील काही ओव्यांपासून आपल्याला सिद्ध झालं. साधक अवस्थेमध्ये परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी सगळ्या दृश्य अदृश्य वस्तू त्याने दूर केल्या पाहिजेत. म्हणजे साधक जेव्हा असतो, तर परमात्म्याचा अनुभव येण्यासाठी दृश्य आणि अदृश्य वस्तू त्याने दूर केल्या पाहिजे. आता याचा काय अर्थ होईल? याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, त्या त्या गोष्टी आपण आपल्या संबंधामुळे, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, या संबंधामुळे जर पाहिला, तर त्यातून तो आनंद मिळू शकत नाही. साधक अवस्थेमध्ये परमात्म्याचा अनुभव किंवा परमात्म्याचा आनंद येण्यासाठी दृश्य अदृश्य ज्या वस्तू, या वस्तू वस्तुरूपापासून निराळ्या केल्या पाहिजे. म्हणजे ही माझी बायको, ही माझं लेकरं, हे माझं घर, हे माझं शेत, हे माझं दार, माझं माझं माझं. माऊली फार सुंदर व्याख्या सांगतात, संन्यासी भगव्यवस्था धारण करून असतात. आणि संन्यासाची व्याख्या म्हणजे घरदार सोडून, बायको लेकरं सोडून, जो भिक्षापात्र घेऊन कोणी दिलं ते खातो, कशाचीच अपेक्षा करीत नाही आणि नामस्मरणात तल्लीन असतो किंवा योग करतो आणि हिमालयाकडे जातो. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी संन्यासाची फार सुंदर व्याख्या सांगितली आहे. काय व्याख्या? आणि मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझे याची आठवण, विसरले जयाचे अंतकरण. अंतकरण म्हणजे ज्याची मन बुद्धी चित्त अहंकार या चारही गोष्टींना हा विसर पडला, मी आणि माझे, हा मी आहे आणि हे माझे आहे, या दोन गोष्टीचा विसर, आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. असा जो साधक असतो तो निरंतर संन्यासी आहे. संन्यासी म्हणजे वैराग्य प्राप्त झालेला, विषयाच्या ठिकाणी ज्याची ओढ नाही तो संन्यासी. तर असा जर कोणी असेल तर त्या साधकाला परमात्म वस्तूचा अनुभव घेता येऊ शकतो, आणि तरच तो एकमेवा द्वितीय परमात्मा लक्षात येऊ शकतो. परमात्मा कसा आहे? एकमेव आणि अद्वितीय. एकमेवा द्वितीय, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, त्याच्यासारखा तोच आहे. आणि त्यासाठी कोणाचे असणे किंवा कोणाचे नसणे याचा काही घेणं देणं नाही. त्या परमात्म्याचे असणे किंवा नसणे त्या असण्या नसण्यावर दुसऱ्या गोष्टीच्या अवलंबून नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये एका ओळीमध्ये चौथ्या प्रकरणात सांगतात, तैसे असणे का नसणे हे काहीच माणूस वाणे, नसोनी असणे ठाये ठाऊ. जवळजवळ या चांगदेव 65 या 36 ओवीसारखीच ही ओवी, तैसे असणे का नसणे, टू एक्झिस्ट ऑर नॉट टू एक्झिस्ट, हे काहीच माणूसवाणे, हे काहीच माणसासारखं नाही आहे. एखाद्या लाकडाचा बुंधा माणसासारखा जेव्हा दिसतो ना तेव्हा तो माणूस आहे किंवा तो बुंधा आहे असा डाऊट होतो. एखादी दोरी सापासारखी असते तर तो साप आहे की दोरी आहे असा डाऊट होतो. 9 पास केल्यानंतर 10 वर्गात मी माझ्या भावाकडे शिकायला गेलो. ज्या ठिकाणी माझ्या भावाची पोस्टिंग होती ते स्थळ माझ्या गावापासून लांब होतं. लहान वय, आईवडिलांना सोडून गाव सोडून तिथे एका कॉलनीच्या टाउनशिपमध्ये राहणे, मला रात्री कायमस्वरूपी असं वाटायचं ही दोरी नाही हा साप आहे, किंवा कोणतीही गोष्ट आता इथे बुंधा आणि माणूस, खरोखर मला असं जाणवायचं. आणि ते सातपुड्याचे जंगल होते जिथे मी होतो, आणि तिथे अर्धे तुटलेले झाडं, असं वाटायचं की हे इथे कोणी माणूसच उभा आहे काय, सावली कमी होत आहे जास्त होत आहे असा भ्रम व्हायचा लहान वय. आणि आईबापांपासून तो वियोग, तर असा संशय होतो. तर तैसे असणे का नसणे हे काहीच माणूसवाणे, आणि या माणसाच्या शिवाय, या माणसाच्या विषयी असलेल्या हा जो संशय ज्ञानाप्रमाणे परमात्म्याच्या विषयी आहे नाही असा संशय नसून परमात्मा आपले ठिकाणी अस्तित्व स्वरूप आहेच आहे. नसोनी असणे ठाये ठाऊ, तो आपल्या ठिकाणी आहे तसा आहेच आहे. त्याला हा भ्रम किंवा हा संशय, इथे ती संशयाची स्थितीच नाही. तसेच परमात्मा जो आहे तो कोणाच्या अपेक्षेने नाही, परमात्म्याला कोणाकडून काही एक्सपेक्टेड नाही. कारण तुम्ही आम्ही जी चर्चा करतोय परमात्म्याबद्दल, आपण त्याच्या कुठल्याच खिसगणतीत नाही, त्याच्या खिसगणतीत आपण कुठेच नाही. आपण शून्य, नगण्य, इन्फिनिटसिमल, मायन्यूट, नॅनोपेक्षाही नॅनो पातळीवर आपण आहोत. परमात्म्याच्या एकंदरीत कारभारामध्ये आपलं अस्तित्व नगण्य आहे, आणि म्हणून त्या परमात्म्याला कोणाचीच काही अपेक्षा नाही. त्याचे जे दिसणे आहे ते दुसऱ्यांच्या प्रकाशावर अवलंबून नाही, त्याचा स्वतःचाच प्रकाश आहे, त्याची स्वतःची संवित्ती आहे. तो ज्ञान प्रकाशाने, तो आत्मप्रकाशाने प्रकाशित आहे. आणि या आत्म्याला प्रकाशित करणारा कोण आहे? न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम तस्य भाषा सर्वविदं विभाति। असा तो परमात्मा सूर्य चंद्र ताऱ्यांना प्रकाशित करता येत नाही। न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम, न चंद्र न तारका न सूर्य ही त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही। तस्य भाषा सर्वविदं विभाति, त्याच्याच प्रकाशाने हे सर्व विश्व प्रकाशित होते। मग त्याला कोण प्रकाशित करणार? म्हणून हे जे तिसरं आणि चौथं कोणाचे नव्हता भोगणे केवळ जो, केवळ जो म्हणजे आत्मा आणि आत्माच केवळ, तोच स्वतःचा आनंद भोगू शकतो। त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्याचं उदाहरण म्हणून तुमच्या लक्षात येईल की तो आनंद एक्सप्लेन करता येत नाही, कागदावर लिहिता येत नाही। त्या आनंदाची अनुभूती कागदावर लिहिता येत नाही, सुखाची अनुभूती लिहिता येईल की मी फार उन्हातून आतमध्ये कमऱ्यात गेलो आणि तिथे एअर कंडिशन लागला होता, त्यामुळे माझं पूर्ण शरीर गार झालं आणि खूप बरं वाटलं, हे तुम्हाला लिहिता येतं। पण कुत्र्याचं पिलू त्या तळ्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या आईजवळ पोचून दिलं त्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही लिहू शकता, कारण त्याचं त्यांनीच भोगलेलं आहे, त्या आत्म्यानीच तो आनंद भोगलेला आहे। म्हणून आत्म्याचा आनंद आत्म्यानीच भोगला आणि त्यांनी बचाव कोणाचा केला तर आत्म्याचाच केला। आणि कोणाच्या सुपूर्द केलं त्या आत्म्याला, छोट्या पिलाला? तर आत्म्याच्याच सुपूर्द केलं। मग आत्म्यानी आत्म्यासोबत केलेला उपभोग आहे हा। म्हणून तो आत्मानंद लिहिता बोलता वाचता येत नाही, त्याची अनुभूती कोणाला सांगताही येत नाही। पण एक हा जो प्रकाश असतो, फार सुंदर ओवी त्या एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांची, ब्रह्म सर्वाचे प्रकाशक आणि सद्गुरु तयाचाही प्रकाश। ब्रह्म हे सर्वाचे प्रकाशक आहे पण सद्गुरु तयाचाही प्रकाश। इतका मोठेपणा नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना दिलेला आहे। सद्गुरूंची थोरवी म्हण सांगताना ब्रह्म सर्वाचे प्रकाशक सद्गुरु तयाचाही प्रकाश असं सांगतात। माऊली ज्ञानेश्वर महाराजसुद्धा आपल्या गुरुबद्दल खूप आदराचे उद्गार काढतात। ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ सर्वच अध्यायांची सुरुवात करताना, काही मोजके अध्याय सोडले तर सुरुवातीला नमन माऊलीने घेतलेलं आहे, आणि हे नमन काही नसून आपल्या सद्गुरूंचं स्तवन आहे। सद्गुरूंच्या अद्भुत प्रतिभेचं ते बाखान आहे, वर्णन आहे। आणि जसं नाथांनी सांगितलं की सद्गुरु तयाचाही प्रकाश, तसं नाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक अध्यायात, तीन चार अध्याय सोडून प्रत्येक अध्यायामध्ये परत परत या गोष्टीचा आव आणतात, भान ठेवतात आणि क्षणोक्षणी आपल्या सद्गुरूचे उपकार मानतात। ज्ञानोबा सांगतात, श्री गुरु कृपा प्रसादानेच आत्मस्वरूपाचे आनंद भोजन साधकाला घेता येते। आत्मस्वरूपाचे आनंद भोजन, आनंद भोजन हा सुखाचं भोजन नाही आहे, आनंद भोजन। आणि त्या आत्मबोधानेच आत्मबोध घेता येतो, आत्मबोधानेच आत्मबोध घेता येतो। दुसरं कोणतं त्याला घेण्याचं मान नाही, प्रमाण नाही किंवा पैमाना नाही, आत्मबोधानेच आत्मबोधाचा आनंद घेता येतो। अनुभवे अनुभवू बोधा बोध आथिला, निःशब्दी निःशब्द नादावला, माझा श्री गुरु ब्रह्म बोलोणी बोलवितू, तेथील संकेतू कोणी नेणे, निवृत्ती प्रसादे म्या ब्रह्मची जेविले, ब्रह्म ढेकरी पालाईला नेणोनिया, निवृत्ती प्रसादे म्या ब्रह्मची जेवले, ब्रह्माचं जेवण केलं, ब्रह्माचाच ढेकर दिला। अनुभवे अनुभवू बोधा बोधा आथिला, निःशब्दी निःशब्द नादावला, त्या नादामध्ये शब्दाची गरजच नाही। अनुभवे अनुभवू बोधा बोधा आथिला, अनुभवानेच अनुभव केला, माझा श्री गुरु ब्रह्म बोलोनी बोलवितू, तेथील संकेतू कोणी नेणे, त्या आत्म अनुभवानेच अनुभव आणि त्या आत्मबोधानेच आत्मबोध मला प्राप्त झाला. बोधा बोध हा थिला. निःशब्दी निःशब्दाचा नाद झाला. निःशब्दी निःशब्द नादावला. माझ्या सद्गुरूंनी ब्रह्मस्वरूपानेच ब्रह्माचे बोलणे बोलविले आणि तेथील संकेत कुणालाही कळला नाही आणि तो कळणारही नाही. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाप्रसादाने मी ब्रह्मच जेवलो आणि त्याच्या ब्रह्मस्वरूपाने न जाणता ब्रह्माचाच ढेकरही दिला. किती सुंदर आणि किती गहन गोष्ट सांगितली माऊलीनी. आणि म्हणून त्या सद्गुरू कृपेमुळेच मी माझ्या आत्मस्वरूपापर्यंत पोचू शकलो. म्हणून तो सद्गुरू तो ब्रह्माचाही प्रकाश आहे आणि नादाचाही नाद आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी ही गहन गोष्ट चांगदेव महाराजांना सांगितली. जे कोणाचे नवतेनी असणे, जे कोणाचे नवता दिसणे, कोणाचे नवता भोगणे केवळ जो. अशी ही 36वी ओवी आज आपण घेतली आणि उद्या 37व्या ओळीकडे आपण वळणार आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.